चीनी मंडी .com पॉडकास्ट।
इकराने साखर उत्पादनाचा अंदाज कमी करून एवढे टन केलं। साखरेच्या बाजारात मागणीपेक्षा पुरवठाच जास्त राहील असं भाकीत रेटिंग एजन्सी ICRA यांनी व्यक्त केलं आहे। भारतातील सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या उत्तर प्रदेशातील उत्पादनात घट होत असल्यामुळं एकूण साखर उत्पादन 315 लाख टनांवरून 307 लाख टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता ICRA या संस्थेनं व्यक्त केली आहे। भारतात सध्या बी ग्रेड मळी आणि थेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यावर भर देण्यात येत असल्यामुळं पुढे साखरेच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याचं दिसत आहे। मुळात भारतातील साखर हंगाम सुरू होतानाच ऑक्टोबर 2018 हंगामातील साखर उत्पादन 315 लाख टन होईल असा पहिला अंदाज व्यक्त करण्यात आला होता, पण आता ICRA या संस्थेनं 307 लाख टनांपर्यंत उत्पादन खाली येईल असं म्हटलं आहे। अतिरिक्त साखर उत्पादनामुळं त्रस्त असलेल्या भारतातील साखर उद्योगाला केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली आहे। दरम्यान एजन्सीच्या तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार साखरेच्या मागणीपेक्षा उत्पादन जास्त होणार आहे। इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यात आलेला ऊस आणि इतर कारणांनी कमी उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात येत असला तरी साखरेचं अतिरिक्त उत्पादन सुरूच राहणार आहे, त्यामुळं पुरवठ्यावर दबाव येत आहे। परंतु केंद्र सरकारकडून साखरेच्या किमान विक्री किमतीत करण्यात आलेली वाढ, राज्य सरकारांकडून इथेनॉल उत्पादकांना थेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यासाठी देण्यात येत असलेली कर्ज योजना यामुळं साखर कारखान्यांना बराच दिलासा मिळाला आहे।